पहिले इतिहास अध्याय 11. मग सर्व इस्रायल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे आले व ते त्यास म्हणाले, पहा आम्ही तुझ्याच मांसाचे व हाडाचे आहोत. मागील दिवसात शौल जेव्हा आमच्यावर राजा होता तेव्हा लढाईत तू इस्रायलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, तू माझ्या इस्रायल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्रायल लोकांवर राज्य करशील. असे इस्रायल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दाविदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दाविदाला इस्रायलावर राजा होण्यास अभिषेक केला. या प्रकारे शमुएलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले. दाविद व सर्व इस्रायल लोक यरुशलेम म्हणजे यबूस या ठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. यबूसचा रहिवाशी दाविदाला म्हणाला, तू येथे येणार नाहीस. पण तरीही दाविदाने सियोनाचा किल्ला घेतला. हेच दाविदाचे नगर आहे. दाविद म्हणाला, जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल. सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले. मग दाविदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दाविद नगर पडले. त्याने त्या नगराला चोहीकडे म्हणजे मिल्लोपासून सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला. दाविद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हे दाविदाजवळच्या पुढाऱ्यातील होते. इस्रायलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्रायलाबरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले. दाविदाकडील उत्तम सैनिकांची यादी. याशबाम हा हकमोनीचा पुत्र 30 जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने 300 मनुष्यांना ठार मारले. त्यानंतर दोदय ओहोही याचा पुत्र एलाजार 3 पराक्रमी वीरांपैकी एक होता. पसद मिम येथे हा दाविदाबरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते. तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला. एकदा दाविद अल्लुमाच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी 30 वीरांपैकी 3 जण गुहेत असलेल्या दाविदाकडे खडक उतरून गेले. आणखी एकदा दाविद त्याच्या किल्ल्यात गुहेत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेम मध्ये होते. तेव्हा दाविदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे, तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल. यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिमतीने वाट काढली. बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दाविदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले. तो म्हणाला, हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो. ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे. त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या 3 शूरांनी हे कृत्य केले. यवाबाचा भाऊ अभिषय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने 300 जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या 3 सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. या 3 त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले. तरी पण त्याची कीर्ती त्या 3 सुप्रसिद्ध सैनिकासारखी झाली नाही. कपसेल येथला एक बलवान मनुष्य होता. त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरियलाच्या दोन पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरून त्याने सिंहाचा वध केला. मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक 7.5 फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळई एवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिस्री सैनिकाला ठार मारले. यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी 3 शूरवीरांसारखे नाव मिळवले होते. 30 शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता, पण तो त्या तिघांच्या पदास पोहोचला नाही. दाविदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असायल, बेतलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहनान, हरोरी शमोत, हेलस पलोनी, तकोईच्या तिक्केशचा पुत्र इरा, अनाथोतचा अबियजर, सिब्बखय, हुशाथी, इलाय, अहोही, मरहत नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद, बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रिबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशच्या झऱ्यांजवळचा हुरे, अबियल अरबाथी, अजमावेत बहरुमी, अलिहाबा शालबोनी, हमेश गिज्जोनी याचे पुत्र शागे हरारी याचा पुत्र योनाथान, हरारी साखार याचा पुत्र अहियाम, ऊरचा पुत्र अलिफल, हेफेर मखेराथी, हलिया पलोनी, हेसरी कर्मेली, एजबयचा पुत्र नारय, नाथानाचा भाऊ योएल, हगरीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, इरा इथ्री गारेब इथ्री उरिया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद, शिजा रौबेनी याचा पुत्र अदिना, हा रौबेन्याचा अधिकारी व 30 शूरांपैकी एक, माकाचा पुत्र हनान आणि योशाफाट मिथनी, उज्जिया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व इयेल, शिमरीचा यदियेल योहा तिसी आणि त्याचा भाऊ योहा, अलियेल महवी व एलानाचे पुत्र अरियब आणि योशव्या इथमा मवाबी, अलियेल ओबेद आणि यासियेल मसोबाई.